अथ श्री गजानन विजय ग्रंथस्य एकादशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। हे ओंकार रूपा पशुपति, हे भवानी वरा दक्षिणामूर्ति, ब्रह्मांडात जितु क्या भूति, तितु के रूपे तुझी देवा, तुझे रूप जे निराकार, जेने हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार, अविद्या माया प्रकृतिला, ते स्वरूप जाणावया अशक्या आहे देवराया, म्हणून तू करण्या दया, सगुण रूपे धरलीस। जैसे जाला वाटत तैसे तो तुला भाग देत, नामामुळे तुझ प्रत भिन्नत्व येईना कधीही। शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजांचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू। उपासने प्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्वांठाई सगवससी। तू सोमनाथ विश्वेश्वर, हिम केदार ओंकार, क्षिप्रातटा के साचार, महाकाल तूच की। नागनाथ वैजनाथ, घृष्णेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात, गोदावरीच्या तटाकी। तू भीमा शंकर, मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्ण रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी। त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या त्रिता पांचे हरण, शीघ्र करी दीन बंधु। देवा तुम्ही कुबेराला क्षणात गणपती केला, मग माझ्या विषयी का हो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते। बाळकृष्णाच्या सजनासी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुरासी दासनवमी कारणी। सुखलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून, निस्सीम भक्त होते दून, त्यांची सरी नये कोणा। या वेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळा भाऊ पीतांबर, गणू जगदेव दिंडोकार। उत्सव दासनवमीचा सांग झाला तेथ साचा, दैव योग भास्कराचा तेथेच आला ओढवून। एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तेणे लोक इतर भ्याले म्हणती आता हा पिसाळेल। उपाय अवघे व्यावहारिक भास्करासी केले देख, कोणी म्हणती निशंक डॉक्टरा धाणा बोलावणे। भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरूर खरी, माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन। त्याच्याकडे मजला न्यावे, वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे, आपला हे का करू नका। गजाननाचे समोर आणिला पाटील भास्कर बाळा भाऊने समाचार अवघा समर्था सश्रोत केला तो अवघा ऐकून महाराज बदले हासून हत्या वैर आणि ऋण ही कोणाशी चुकेन सुखलालच्या गाई ठाई दाढपणा जो होता पाही तो या भास्करे लवलाही शेगावी दवडिला ते तिचे दाढपण कुत्रे येथे झाले जाण तेच चावले येऊन या पाटील भास्कराला तिचा हरण्या द्वाडपणा मशियाने केली प्रार्थना इचे प्यावया दूध जाण ऐसा भास्कर मतलबी दूध पिता वाटले गोड आता तारे चालले जड नको ठेवस पडदा आड वाचू कामी सांग तुला हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझला गुणी तरी तुझे मी या पासुनी रक्षण वेड्या करीन परीती होईल उसनवारी जन्म मृत्यूची बाळा खरी या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते बोल आता झडकर काय तुझा विचार ऐसी कधी ना येणार परवणी ती जाण तुला भास्कर बोले त्यावरी मी अजाण सर्वतोपरी जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे लेकुराचे अवघे हित माता एक ते जाणत ऐसे एक्या अभंगात श्री तुकोबा बोलले मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू तू अवघ्या ज्ञानाचा सागरू अवघे काय कळते तुला ऐसे एकता भाषण संतोषले गजानन खऱ्या प्रति समाधान खरे बोलता होतसे कोणी म्हणाले गुरुराया भास्करासी वाचवा सदया या कुत्र्या पासोनिया तो आपुला भक्त असे महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान अरे वेड्या जन्म मरण हीच मुडी भ्रांती असे जन्मे न कोणी मरे न कोणी हे जाणावया लागुनी परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे कथन केला त्याचा उपयोग करावा मोह समूळ सोडावा प्रारब्ध भोग भोगावा निमुटपणे हेच बरे संचित प्रारब्ध क्रियमाण हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्मा हा सिद्धांत असे या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य तो अव्यातून झाला मुक्त मोक्षास जाया कारणे म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका। काय भास्करा सारखा भक्त राणा जन्मी पुन्हा, पूर्वजन्मीचे त्याचे वैरी कुत्रे होते निर्धारी। म्हणून ते या बाळापुरी चावते झाले भास्करास। त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला, तैसा जरी शेष उरला द्विषमनी भास्कराचा। तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास, कारण होईल भास्करास दावा आपुला उगवावया। म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता न काही शेष उरले। या भास्करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या। आता मी इतकेच करीतो दोन महिने वाचवितो, याला न पिसाळू देतो श्वानविषापासून। ते नमी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी। दोन महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया। ऐसे ज्ञान ऐकिले ते कित्ते कास नाही पटले। मात्र बाळा भाऊ आनंदले त्या बोधाचे ऐकूनी। भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केली सपूर्ण। चुकले तुझे जन्म मरण काय योग्यता वानू तुझी। ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी। भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा। बाळापूरची हकीकत सांगे प्रत्येका इत्यंभूत। माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे। महाराज लाभले शेगावा याचा विचार करावा। या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा स्मारक करून। त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढिलांसाठी पाही। ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची। पहा आळंदी ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर। पवित्र केले देहू नगर त्या तुकोबा रायानी। त्यांची स्मारके त्या त्या ठाया ठेविली भव्य करुनिया। तोच पथ अनुसराया तुम्ही जटावे मनापासून। ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत। परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा, हे मला हो हो म्हणती माझी एकून विनंती। परी शंका येत चित्ती हो म्हणण्याची यांची मला। त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकांस मिळविले। एक्या ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष। बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभान कारभारी। जो खंडोजीच्या दुकानावरी होता कारभार करीत। श्रीपतराव वावीकर तारा चंद्र साहूकार। आणि मंडळी होती इतर नावे कुठवर सांगावी। मिळवून या त्या लोकाला भास्करे पदर पसरिला। माझा आता संबंध उरला दोन महिनेच तुमच्याशी। माझ्या मनी ऐशी आस समर्थांचे स्मारक खास। भव्य भावे वराडास या शेगावा माझारी। तुम्ही हे करीतो म्हणा तेणे आनंद माझ्या मना, हो न सुखे करी न गमना मी वैकुंठा कारणे। संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही, इच्छा जयाची ज्या ज्या होई ती ती संत पुरविती। स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखाणावे, पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपुल्या मनी। ऐसेच स्मारक करण्याची शपथ व्हा समर्थांची, ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा। ते अवघ्यांनी कबूल केले भास्कराचे स्थिरावले, या योगे ते चित्त भले रुखरुख मनाची संपली। उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती, जैसी लेकुरे आनंदती पुढील सणाच्या आशेने। माघवद्यत्रयोदशीस महाराज वदले भास्करास, चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला। तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर भव भवांतक भवानी वर, जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटाते। ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांचा संहार, नको करूस आता उशीर जाओ गंगा स्नानाला। भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी, जेथे औषधी नाना परी बहुसाल अस्ति उगवलेल्या। त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेत पहा गहिनीनाथ, ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधीचे। वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी, तिचा उपयोग सत्वरी करून पाहू येदवा। भास्कर म्हणे गुरुनाथ आता औषधी कशा करता, तुमची आहे अगाध सत्ता औषधी होऊन आघडी। आपुल्या कृपेने भले विष बाळापुरीच निमाले, आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेच आता की। म्हणून वाटे मज प्रती शेगावीच राहो गुरुमूर्ती, त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती तुम्हीच आहात साक्षात। गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान, अन्य तीर्थांचे प्रयोजन मला न आता राहिले। ऐसी एकता त्याची वाणी समर्थ वदले हांसोनी, हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा। चाल नको करू उशीर पाहू तो त्र्यंबकेश्वर, बाळा भाऊ पीतांबर यासही घे बरोबरी। मग ती मंडळी निघाली शेगावाहून भले, शिवरात्री सयेती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे। कुशावर्ती केले स्नान घेतले हराचे दर्शन, गंगा द्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे। वंदिली माई नीलांबिका तेवी गहनीनाथ देखा, तेथून आले नाशिका गोपाळदासास भेटावया। हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात, धुनी लावून द्वारात पंचवटी चा बसला से। राम मंदिरा समोर एक पिंपळाचा होता पार, शिष्यांसहित साधूवर तेथे जाऊन बैसले। गोपाळ दासास आनंद झाला, बोलले जवळच्या मंडळीला, आज माझा बंधू आला वराडातून गजानन। जाला त्याचे दर्शन अनन्य भावे करून, माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्यासी द्या। आहार घाला कंठात तो मी एक साक्षात, देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयती मानू नका। शिष्यांनी तैसेच केले, दर्शन घ्याया अवघे आले, कंठा माझी घातले दिलेल्या पुष्पहाराला। नारळ आणि खडी साखर ठेवली स्वामी समोर, ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला। हा प्रसाद अवघ्यास वाटी, परीन हो देई दाटी, माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवटीत। माझे येथील काम झाले आता नाशकाचे राहिले, म्हणून पाहिजे तिथे गेले धुमाळ वकिलाच्या घरा। महाराज आले नाशकात, लोक दर्शना जमले बहुत, बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असता जहाल्या। त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा, म्हणून देतो संक्षेप आता त्याची क्षमा करा हो। तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास, तो अडगावी नेण्यास झामसिंग पातला। त्याने आग्रह केला फार, समर्थे दिले उत्तर, रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा। आता तो जावे परत उगान पडे आग्रहात, झामसिंग मुळीच भक्त निस्सीम होता समर्थांचा। तो आला तैसा परत गेला आपुल्याच्या अडगावाला, पुन्हा श्रोते येता झाला रामनवमी सशेगावी। उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यांसहित, आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे। अडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नाना परी, एके दिवशी दोन प्रहरी भास्कर लोळविला फुपाट्यात। छातीवरी बैसून भास्करा केले ताडन, लोक पहाती दुरून परी जवळी कोणी जाईना। बाळा भाऊ जवळ होता तो म्हणाला सद्गुरुनाथा, भास्करासी सोडा आता बेजार झाला उन्हानी। तै म्हणाला भास्कर बाळा भाऊन जोडा कर, माझा हा साक्षात ईश्वर काय करील ते करू दे। लोकांशी वाटती चापट्या दिल्या मला होतात गुदगुल्या, अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती। पुढे घेऊन भास्करासी महाराज आले बिराडासी, त्या अडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास। बाळा भाऊस बोलले अवघे आता दोन उरले, भास्कराचे दिवस भले पंचमीला जाईल तो। आज मी जे केले कृत्य ताडनाचे रानात, ते काही तुझ व्रत आले असेल कळोनी। उजलाया भास्करांनी मारविले होते छत्रीनी, शेगावी माझ्या करानी ते आहे का ध्यानात। ते क्रियमाण नासावया त्यास मारिले येठाया, ह्या एकाच गोष्टी वाचूनिया अन्य नव्हता हेत काही। उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा साचार, काय घडला प्रकार तो आता परियेसा। उत्सवाचा काला झाला, वद्यपंचमी दिवस आला, एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणते भास्करासी। भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण, पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे। चित्त अवघे स्थिर करी चित्ती साठवावा हरी, वेळ आली जवळ खरी आता सावध असावी। इतर जनांकारण म्हणून लागले करा भजन, विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने। हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला, त्याच्या करा पूजनाला माळभुक्का वाहून। भास्करे घातले पद्मासन नासागरी दृष्टी ठेवून, वृत्ती अवघ्या केल्या लीन अंतर्मुख होनिया। भक्त भास्करा पूजिती माळा भुक्का वाहती, ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसून। भजन झाले एक प्रहर मध्यान्नीस आला दिनकर, महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने। त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला, संतांनी हाती धरले जाला तो पाहुणा हरीचा। लोक पुसती महाराजास कोठे करणे समाधीस, या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया। समर्थ अवघ्यास सांगती द्वारकेश्वर जो का पशुपती, ज्याच्या सन्निध आहे सती तेथे ठेवा भास्कराला। ऐसी आज्ञा होता क्षणी विमान बांधले लोकांनी, केळीचे खांब लावणी चौबाजूस विभूद हो। आत ठेविले कलेवर पुढे भजनाचा होय गजर, मिरवित आणिला भास्कर द्वारकेश्वराची आपाशी। सांगविधी समाधीचा तेठाळी झाला साचा, लोक म्हणते महाराजांचा परमभक्त गेला हो। दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध जाण, हो लागले अन्नदान गोरगरीबान कारणी। स्थान द्वारकेश्वराचे अडगावाच्या सन्निध साचे, अंतर एक मैलाचे गावापासून उत्तरेस। जागा द्वारकेश्वराची परम रमणीय होती साची, झाडे चिंच वृक्षांची होती विशेष तेठाया। निंब अश्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर, ऐसे वृक्ष होते इतर शिवाय काही फूल झाडे। अडगाव आकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी, તેથે સમાધિ દીધલી ખરી સમર્થાની ભાસ કરાલા. દહા દિવસ અન્નદાન ઝાલે યાચે વર્ણન, તુમ્હી નુકતે સકેલે શ્રવણ, સંત ભંડારા નાવ જાચે. ચિંચ વૃક્ષાચા સાવલીચ જેવાયા બસે પંગત, તઈ કાવળે અતોનાથ ત્રાસ દેવ લાગલે. કાવ કાવ ઐસે કરીતી દ્રોણ પાત્રી છે ઉચલો ન નીતિ, મનોત્સર્ગ તો હી કરીતી જેવણારાંચા અંગાવર. ત્યાં યોગે લોક ત્રાસલે કાવળ્યા સહાકૂ લાગલે, બિલ્લા નીતે તૈયાર કેલે તીર કમટે ચા મારાવયા. તઈ બોલલે ગજાનન અવઘ્યા લોકા લાગુન, નકા મારું ત્યાં કારણ અપરાધ ત્યાંચા કાહી નસે. યા ભંડાર્યા તયેચા હેતુ ઇતકાચા આહે ત્યાંચા, પ્રસાદ આપણા ભાસ્કરાચા ઇતરાન પરીસ મિળાવા. કાકી હા ભાસ્કર વૈકુંઠી ગેલા સાચાર, હા પિતૃલોકાવર નાહી મૂળી ચરાહીલા. દહા દિવસ પર્યંત પ્રાણ અંતરિક્ષાત, રાહે પરિભ્રમણ કરીત સપિંડી હોતા જાય પુડે. ત્યાં અકરાવ્યા દિવસી બળી ગઈતી કાવળ્યાશી, કાક જેવા સ્પર્શેલ ત્યાસી તેવાસ પ્રાણ જાતો પુડે. ત્યાં બલિદાનાચે કારણ ભાસ્કરાનુરલે સાચે, म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीस मुक्त झाला साचा, तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे येदवा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी नुरले साचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयालान ऐसी गती त्याच्या साठी पिंड देती, कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर. म्हणून कावळे रागावले त्यांनी हे जाणितले, भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्याया भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यासी मारू नका मीच तया सांगतो देखा, अहो जीवांनो माझे ऐका गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्या पासून वर्ज करा हे ठिकाण, नातरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जणण, मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. ऐसे महाराज बोलले ते भावी कासी अवघे पटले, परी कुत्सित जे का बसले होते त्या मंडळीत. ते एकमेका लागुनी म्हणते झाले हासोनी, ही गजाननानी केली वाणी अस्थानी के निरर्थक. पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचित उद्या मुद्दा येऊनी. हे वेडे काही बोलते भाविका नादी लागिते, आपले स्तोम माजविती संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे, उसने न कधी आणावे अवसान ते अंगात। दुसरे दिवशी ते कुत्सित मुद्दाम पहाया आले तेथ, तो एकही न दृष्टिप्रत पडला त्यांच्या कावळा। मग मात्र चकित झाले, समर्थासी शरण आले, 12 वर्षे तेच भले कावळे आले श्रोते हो। 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी, येते झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह। श्रोते त्या शेगावात एक गोष्ट झाली अघटित, ती एका सावचित सांगतो मी येदवा। होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे, काम चालले खोदण्याचे सुरुंगाते लावून। विहीर दोन पुरुषावर गेली खोल साचार, खडक काळा लागला थोर गती खुंटली पहारीची। म्हणून भोके करून आत दारू ठासून, सुरुंगाच्या साये करून काम फोडण्याचे सुरू झाले। चारी बाजूस भोके चार केली पहारीने तयार, दारू ठासिली अखेर आत दोऱ्या घालुनी। एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून, तो मध्येच बसल्या अडकून दोऱ्यांची या गाठीवरी। पुंगळी खाली जाईना दारूस विस्तव लागेना, पाणी दम धरीना आले जवळी सुरुंगाच्या। तै कामावरचा मिस्तरी विचार करी अंतरी, सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईल की। म्हणून गणू जवर्याला मिस्तरी तो बोलला, तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकीव, आणि तू ये लवकर वरी पुंगळ्या जातील तुवरी, 12ची या शेजारी म्हणजे काम होईल। त्या पुंगळ्या सरकवण्यासी कोणी न धजे जावयासी, म्हणून या गणू जवर्यासी मिस्तरीने दटाविले। काय करी तू बिचारा दारिद्र होते ज्याच्या पदरा, त्याच्यावरी चाले जोरा यज्ञास बडी बोकडाचा। या गणू जवर्याची निष्ठा समर्थांवरी साची, आज्ञा होता मिस्तरीची गणू आत उतरला। एक पुंगळी सरकविली ती तत्काळ तळा गेली, दारू प्रती जाऊन विडली गणू आत सापडला। दुसरीस जो घाली हात पुंगळी सरकवण्या प्रत, तो पहिला सुरंग उडाला सत्य मग काय विचारता। गणू म्हणे विहिरी तू न समर्थाये धावून, माझे आता रक्षण तुझ्या वीण कोण करी। विहिरी माझी दुराचा डोंब झाला होता साचा, दुसरा सुरंग पेटण्याचा अवधी उरला थोडका। तो गणू जवर्या भली कपार हाती लागली, त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवर्याची। एका मागून एकांनी पेट हिजला सुरुंगानी, उड़ाले सुरुंग ऐसे तिन्ही, दगड़ अपार निघाले। छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार, डोकावून पाहती नारी नर, आतगणून जवर्याला। तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना, दगडाप्रमाणे गणू जाणा, उडाला असेल बाहेर। त्याचे आसमंत भागात कोठे तरी असेल प्रेत, पडलेले ते शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा। मिस्तरीचा शब्द ऐकिला, आतून गणून बोलला, ओहो मिस्त्री नाही मेला, गणू आहे विहिरीत। गजाननांच्या कृपेनी मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे दडोनी या पहा कपारीत। परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की। गणूचे शब्द ऐकले लोक अवघे आनंदले, लोक खाली उतरले तो धोंडा काढावया। दहा पाच जणांनी धोंडा सरकविला पहारींनी, गणूस बाहेर काढूनी घेऊन आले वरते त्या। वरती येताच गावात गणू गेला पळत पळत, समर्थांच्या मठात दर्शन त्यांची घ्यावया। गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदानी, गण्या कपारीत बैसोनी किती धोंडे उडविले स। त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला, कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास। पुन्हा ना ऐसे साहस करी पुंगडी वरून सुटल्यावरी, मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरू नये। जा तुझे गंडांतर आज निमाले साचार, गणू प्रति पहाया इतर लोक आले गावीचे। गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंगचारी पेटता, तूच मला देऊ नहाता कपारीत बैसविले। म्हणून मी वाचलो तुझे पाय पहाया आलो, नातरी असतो मेलो विहिरी माझी गुरुराया। ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोर साचे, ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य। श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ, आल्हादो भाविकांप्रत हेच इच्छे दास गणू। शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु। इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकादशोऽध्यायः।